पंचशिला त्रिशरण ही तत्वे दिधली या बहुजना, पंचशिला त्रिशरण ही तत्वे दिधली या बहुजना। बुद्धम शरणम म्हणा म्हणा रे, बुद्धम शरणम म्हणा,
बुद्धम शरणम म्हणा म्हणा रे, बुद्धम शरणम म्हणा, बुद्धम शरणम म्हणा म्हणा रे, बुद्धम शरणम म्हणा।
बुद्धम
बुद्धम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि,
धम्मम
धम्मम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि,
संघम
संघम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि।
पंचशिलाची पंचतत्वे ही मार्ग दाविती भला, सत्य अहिंसा आणि शांतीचा छायेत राहू चला। खोटे बोलणे चोरी करणे छंद नसे चांगला, सकलासाठी तथागताने हा उपदेश दिला। कुणीही यावे पावन व्हावे निर्मळ करुणी मना,
उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा, उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा।
बुद्धम
बुद्धम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि।
भावाची चिता पेटवून समतेने नांदूया, हितकारक ही तत्वे सारी आचरणी आणूया। यजुनी वाईट व्यसने आपण सौख्याला साधूया, आदर्शाचे जीवन आपुले जगताला जाऊया। उच्च असो की नीच असो हा दोष न जावा गुणा,
उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा, उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा।
बुद्धम
बुद्धम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि।
समानता अनमानवता ही श्रद्धेने आचरा, दुखी जीवांचे दुख हरावे मर्म ध्यानी धरा। नीतिशील अन प्रज्ञा करुणा नेमाने अनुसरा, बुद्धाची ही शिकवण तुम्हा पालन याचे करा। माणूस म्हणून जगण्यासाठी हीच दिली प्रेरणा,
उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा, उत्तम शरणम म्हणा म्हणा रे, उत्तम शरणम म्हणा।
बुद्धम
बुद्धम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि,
धम्मम
धम्मम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि,
संघम
संघम
शरणम
शरणम
गच्छामि
गच्छामि।